9. सर्व ब्रह्म दृश्य मिथ्या संवाद शतक. श्री राम समर्थ. जे जे काही दिसे ते ते सर्वनासे, सर्वातीत असे परब्रह्म. परब्रह्म आहे सर्व विस्तारले, आकारासी आले तेची एक. तेची एक कैसे आकारा येईल, कल्पांती नासेल सर्व काही. सर्व काही जीव आणि कीडामुंगी ब्रह्म राजयोगी बोलताती. बोलताती ब्रह्म कल्पने वेगळे, श्रुतीसी नाकळे पारजाचा. पारजाचा कळे सज्जन संगती, सर्व ब्रह्म श्रुती बोलत असे. बोलत असे श्रुती दृश्यना शिवंत, स्वरूपते संत सर्व काळ. सर्व काळ गेला संदेही पडता, दृश्य सांडू जाता सांडवेना. सांडवेना कदा द्वैताच्या संबंधे, अद्वैताच्या बोधे सर्व मिथ्या. सर्व मिथ्या नव्हे ब्रह्मची साचार, ब्रह्मचराचर नांदत असे. नांदत असे तया काळ संहारील, नाहीसे होईल चराचर. चराचर ऐक्या रूप आले जेथे, काळ कैचा तेथे भिन्नपणे. भिन्नपणे भिन्न नांदे सर्व लोक, तया कैसे एक म्हणतोसी. म्हणतोसी भिन्न परितो अभिन्न, सर्व ब्रह्मज्ञान तुझ नाही. तुझ नाही झाले ज्ञान शाश्वताचे, ध्यान या भूतांचे करीतोसी. करीतोसी वाद वाऊगावी वाद, सांडवेना भेद अंतरीचा. अंतरीचा भेद नाहीसा होईल जरी तो जाईल भासभ्रम. भासभ्रम नव्हे वस्तूची केवळ, जीव हे सकळ ब्रह्मरूप. ब्रह्मरूप नव्हे अरूप ठाईंचे, रूप तेथे कैसे लावितोसी. लावितोसी वाया कासया वाचाळी, पडावे सुकाळी सर्व ब्रह्मी. सर्व ब्रह्मी बुद्धी तया कैची शुद्धी, कुबुद्धी सुबुद्धी सारिखीच. सारिखीच बुद्धी झाली या अंतरी, मग लोकाचारी काय काज. काय काज ऐसे म्हणतोसी आता, माता आणि कांता एक होती. एक होती काय पूर्वीच आहे ती, भेद तया प्रती काय आहे. काय आहे भेद ऐसे बोलो जाता, दोषची तत्वता वाढत असे. वाढत असे दोष सुंदरी ते माता, एक पुत्र होता वेद बोले. वेद बोले ज्ञान ते काही पाहावे, देहाचे निभावे कासावीस. कासावीस कैसे देह ब्रह्म साचे, ब्रह्मे विण कैसे दुजेपण. दुजेपणे माया आकारासी आली, ते हे विस्तारले पाहतोसी. पाहतोसी माया ते तुझ दिसते, एरवी हे सत्य सर्व ब्रह्म. सर्व ब्रह्म कैसे रूप हे मायेचे, दिसे तया साचे कोण मानी. कोण मानी तुझे ज्ञान एक देसी, दिसे ना तयासी काय पाहो. काय पाहो ऐसे वाऊगे बोलणे, दृष्टीचे देखणे नाशिवंत. नाशिवंत आहे कल्पना आपुली, ते हे सापडली सर्व ब्रह्मी. सर्व ब्रह्मी मन कैसे विश्वासले, अंतवंत गेले हारपोनी. हारपोनी गेले तूप हे थिजले, जरी विघुरले तेही तूप. तूप हे चळवन जाहाले पातळ, ब्रह्म हे अचळ चळे नाकी. चळे नाकी तूप पण त्या तुपाचे, तैसे जाणसाचे सर्व ब्रह्म. सर्वनाशिवंत बोलिला वेदांत, तेथे हा दृष्टांत कोणेकडे. कोणेकडे गेले सांग सोने पण, आटीत कंकण सोने आहे. सोने आहे जड आणि एक देसी, वस्तुसी कायसी उपमाहे. उपमाहे सर्व ब्रह्मची तत्वता, आटीता नाटीता सोने जैसे. हेमहेची आहे मुळी नाशिवंत, पीतवर्ण जात निघोनिया. निघोनिया भ्रांती एकीकडे गेली, मृत्यिका संचली पालटेना. पालटेना तुझे मातीस बोलणे, माती मिथ्या कोणे जाणीजेना. जाणीजेना तरी होई सावधान, गारेचे जीवन गार झाली. गार झाली तुझी माती हे सकळ, अचळासी चळ भावितोसी. भाविता तरंग कोणेकडे गेला, सागरू संचला जैसा तैसा. तैसा हा विस्तार तरंगाचे परी, साचा हा चतुरी मानिजेना. मानिजेना परी एकची साचार, वृक्षाचा विस्तार मूळ एक ब्रह्म नित्य निराकार वृक्षाचा विस्तार तेथे कैचा कैचा हा मन असे तोची आकारला सविता बिंबला जळी जेवी जळी जेवी दिसे जळी प्रतिबिंब तैसे नाही बिंब स्वस्वरूपी स्वस्वरूपी आहे सर्व ही साकार असे ना आकार तयावीण तयावीण बापा सर्व ही माईक जाण हा विवेक योगी यांचा भाव योगीच जाणती सर्व ही देखती ब्रह्मरूप होता भावची मोडला आत्मा हा जोडला आत्मरूपे रूपे ब्रह्म झाला तया सर्व ब्रह्म भ्रमिष्ठाचे भ्रम भासत असे भास तया आहे नाश धरे हा विश्वास शास्त्रमते सर्व ब्रह्मची बोलिले दृष्टीसी पडिले जे जे काही आहे दृष्टीचे देखणे तेते मिथ्या कोणे जाणीजेना सर्व ब्रह्म ऐसी खूण तयासी संपूर्ण ज्ञानकैचे आता सर्व ब्रह्म झाले साधन बुडाले साधकाचे साधक साधन कैसे दुजेपण ऐक्य रूप जाण सर्व काही भिन्न भिन्न आकारले ऐक्य रूप झाले कोणेपरी कार्य कारण भिन्नत्व सिद्धची एकत्व भिन्नपणे एक हे कई घडावे संदेही पडावे वाऊगेची वाऊगा संदेह कासया धरावा कासवा अवेवा भेद नाही जया तेची नाशिवंत दृढत्वाचा हेत लागोनेदी लागेना विवेक पूर्ण ब्रह्मस्थिती एकदेसी किती सांगतील सदा सर्व ब्रह्म ऐसा स्वर्ग नर्क कैसा ऐक्यरूपे जया बाणला विश्वास तया भेद भास आडळेना भास तेहे सर्व कैसे वाऊगे केव्हाचे बोलतोसी परी नाही समाधान तुझे हे अज्ञान मागे पुढे मज ब्रह्मची आघवे भासाची अनावे शून्याकार झाले तुझे अभ्यंतर नव्हे ते साचार पूर्ण ब्रह्म दृश्य पदार्थ जाणसी वाया वोसणसी जाणपणे सर्व माईक म्हणावे दृश्य हे जाणावे कोणेपरी तुझे झाले समाधान मिथ्या सावपण लावितोसी कैसी अद्वैती कल्पना द्वैत हे तुटेना जन्मवरी सर्व अभेद म्हणसी भेदची लाविसी सर्व काळ गेला मिथ्या म्हणताची दृश्य असताची जैसे तैसे आहे विवेके जाणसी वायाची म्हणसी सर्व ब्रह्म ऐसे वेद बोलिएला नेणसी का तुला ठावे नाही तुझ वेदाचे वचन सर्व मिथ्याभान नेती श्रुती वेदा अगोचर तेहे विश्वाकार विस्तारले सर्व मायेचे स्वरूप माया मिथ्यारूप जाण बापा सर्व ब्रह्माचे स्वरूप माया मिथ्यारूप कल्पना आहे कल्पनेची सृष्टी दिसत आहे दृष्टी सांडी माझी गोष्टी वायकोळ नव्हे सर्व ते चिप आहे दुजे कोण आहे तयावीण नाही ते दिसो लागले तेचे ब्रह्म झाले मंदमती नव्हे सर्वभूती भाव भूते आणि देव भिन्न नाही जरी भूते आणि देव तरी भावा भाव कासयासी माया मिथ्या हे म्हणावी ब्रह्मची जाणावी सर्व काही मिथ्या मग सर्व ब्रह्म दृश्यातीत वर्म अनिर्वाच्य ब्रह्म व्यतिरेके जाण अन्वयाची खूण सर्व ब्रह्म पूर्व पक्षाचे बोलणे सिद्धांतासी येणे चाड नाही तेथे सिद्धांत अलक्ष तेथे दोन्ही पक्ष आटतील परी सारा आहे दृश्य हे नसाहे निर्मळासी तेथे काहीच न लागे शब्द तोही भंगे निशब्देसी निशब्देसी शब्द जे ठाई आटला सर्व ब्रह्म बोला कोणपुसे कोणपुसे तेथे तुझा निर्मळासी कैचामा शब्दासी ठाव आधी आधी सर्व मिथ्या होऊनी या गेले मग पुढे झाले अनिर्वाच्य अनिर्वाच्य झाले ब्रह्म बोलू नये न्यून पूर्ण काय पाहासील पाहणे खुंटले बोलणे तुटले स्वस्वरूपी झाले ऐक्यरूप ऐक्यरूपे रामी रामदासी झाले बोलणे खुंटले तेथून या जय जय रघुवीर समर्थ।